मी तबला आणि पेटीच्या मध्ये बसल्यामुळे एखाद वेळी गायीन अशी भीती तुमच्या मनात उत्पन्न झाली असेल, तसं काही नाही आहे. पण संजीवचं गाणं ऐकल्यानंतर मला असं वाटलं की चमत्काराचे दिवस काही संपलेले नाही आहेत अजून. निसर्ग कोणाच्या गळ्यात काय ठेवून आपली किमया करत असतो हे सांगणं कठीण. गाण्याच्या बाबतीमध्ये सगळं आयुष्यभर मेहनत करून सुद्धा ज्याला नजर म्हणतात ती निसर्गाची कृपा असल्याशिवाय येत नाही. मेहनत सगळे करू शकतात, 10-10 तास करू शकतात, 20-20 तास करू शकतात, पण गाण्याची नजर, सुराकडे पाहण्याची दृष्टी ही येतानाच घेऊन यावी लागते. अशी जी थोडी भाग्यवान माणसं आहेत त्यातला हा मुलगा एक भाग्यवान आहे असं मला वाटतं. याचं गाणं ऐकल्यानंतर मला अनेक वर्षापूर्वी, मी ज्या वेळेला 13 वर्षाचा होतो आणि कुमार गंधर्व 9 वर्षाचा होता, त्यावेळच्या बैठकीची आठवण झाली. गाताना मला असं वाटलं की पुन्हा एकदा तोच काळ परत मी आज पाहतोय की काय असं वाटायला लागलं. ह्या मुलाला मी कुठली पदवी वगैरे देणार नाही, अमुक गंधर्व तमुक गंधर्व काही म्हणणार नाही, पण मी आज एवढं सांगतो की आजपर्यंत मी जे गाणं ऐकलंय त्याच्यावरून ते जर काही त्याला काही अर्थ असेल तर असं सांगतो की आजपासून काही वर्षानंतर संजीव अभ्यंकर हे नावच म्हणून एखाद्या पदवीसारखं वापरलं जाईल असं मला वाटतं. अशा प्रकारची मेहनत त्याच्या हातून व्हावी, सर्व प्रकारचं संगीत त्याच्या हातून फुलावं, आणि भारतीय संगीतामध्ये जी गवयांची उणीव आहे भारतीय संगीतामध्ये, आत्ता पाहिलं तर आपल्याला असं दिसतं की वाद्यकार पुष्कळ आहेत परंतु ज्याला व्होकॅलिस्ट म्हणतात म्हणजे कंठसंगीत गाणारे फार कमी आहेत, तर ती उणीव फार चांगल्या रीतीने हा भरून काढील, त्याला उत्तम यश मिळो असा केवळ मी वयाने वडील, बाकी गुणांनी त्याच्यापेक्षाही लहान आहे असं मला तो गाताना वाटायला लागलं. वयाने वडील म्हणून मी त्याला मनपूर्वक आशीर्वाद देतो. आणि माझ्या आशीर्वादामध्ये इथे ज्योत्स्नाबाई आहेत, वामनराव देशपांडे आहेत, दत्तोपंत देशपांडे आहेत, खासाहेब आमचे आहेत बसलेले इथे, ह्या सगळ्या लोकांचा माझ्या मला टेकू आहे याची मला खात्री आहे. ह्या सर्व गाणं ऐकण्यात ज्यांनी आयुष्य घालवलं, गाणं करण्यात ज्यांनी आयुष्य घालवलं, त्यांचे आशीर्वाद आहेत. त्याच्या बळावरती आणि स्वतःच्या प्रतिभेवरती संजीव खूप मोठा हो असे माझे आशीर्वाद आहेत.